नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी वेदा मणेरीकर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. काल नवी दिल्लीत जाल्ल्या 11व्या मिशन मुखेल्यांच्या परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मार्गदर्शन केले. विदेश वेव्हार मंत्रालयान 28 ते 30 एप्रील मेरेन परिषदेचे आयोजन केल्ले. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी काल जम्मू तवी रेल्वे स्टेशना वयल्यान विस्तारीत श्रीनगर जम्मू वंदे भारत एक्सप्रेस सेवेचो बावटो दाखोवन शुभारंभ केलो. ऑनलायन गेमींग प्रोत्साहन आनी नियमन नियम 2026 आयज लागू जाले. आयज बुद्ध पौर्णिमा मनयतात. संवसारभरातल्या कामगारांच्या योगदानाचो भोवमान करपा खातीर आयज आंतरराष्ट्रीय कामगार दीस मनयतात. युनिफायड पेमेंट्स इंटरफेस म्हळ्यार UPI संवसारातले सगळ्यात व्हडली रियल टायम पेमेंट माची म्हूण उदेला. क्रिकेटात काल राती अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमात गुजरात टायटन्सान रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूक 4 विकेटींनी हारयले. आता पुराय खबरो. काल नवी दिल्लीत जाल्ल्या 11व्या मिशन मुखेल्यांच्या परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मार्गदर्शन केले. विदेश वेव्हार मंत्रालयान 28 ते 30 एप्रील मेरेन परिषदेचे आयोजन केल्ले. काल विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी उक्तावण उलोवप केले. परदेशात भारताच्या राष्ट्रीय हिताक चालना दिवपाविशी श्री मोदी हांणी मोलादीक मार्गदर्शन दिल्ल्याचे विदेश वेव्हार मंत्रालयान निवेदनात म्हळां. प्रधानमंत्री मोदी हांणी आपल्या संबोधनात आपले विचार आनी कल्पना सांगल्यो आनी 2047 मेरेन विकसित भारत साध्य करपा खातीर भारताच्या राजनयिक वाटेकारपणाचेर मार्गदर्शन केले. फुडारा खातीर तयार मुत्सद्देगिरी वेपार तंत्रज्ञान आनी पर्यटनाचो प्रसार आनी भारत कथा वाडोवपाविशी प्रधानमंत्र्यांक सादरीकरणां दाखयली. ते भायर भारताची जागतीक संलग्नताय घटमूट करपाच्या संदर्भात मोदी हांणी वेगवेगळ्या मिशन मुखेल्यांकडेन आनी वरिष्ठ तशेंच कनिश्ठ राजनयिकांचे दृश्टीकोन समजून घेतले. 3 दिसांच्या काळात मोहिमांच्या मुखेल्यांनी योग विचारमंथन सत्रां आनी वेगवेगळ्या विशयाचेर चर्चा करून वेगवेगळ्या भूराजनितीक घडामोडी उदेवपी तंत्रगिन्यान भारत कथा फुडाराक तयार मुत्सद्देगिरी अशा विशयांचो आस्पाव केलो. अंदू ही परिशद 2047 खातीर भारतीय मुत्सद्देगिरीत सुदारणा ह्या विशयाचेर केंद्रीत आशिल्ली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी काल जम्मू तवी रेल्वे स्टेशनावयल्यान विस्तारीत श्रीनगर जम्मू वंदे भारत एक्सप्रेस सेवेचो बावटो दाखोवन शुभारंभ केलो. पयली श्रीनगर सावन श्री माता वैष्णवदेवी कतरा मेरेन चलपी ही गाडी आतां जम्मू तवी मेरेन वतली. विस्तारीत मार्गाचेर नेमान सेवा शेनवारा सुरू जातली. आतां ही गाडी 8 डब्यां बदला 20 डब्यांची आसतली, जाका लागून क्षमता जोडणी आनी सोयी खूप वाडटल्यो. वंदे भारत रेल्वेचो विस्तार जाल्ल्यान प्रवाशांक जम्मू श्रीनगर हांचे मदीं 5 वरां परस उण्या वेळान प्रवास करपाक मेळटलो. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग आनी मुखेलमंत्री ओमर अब्दुल्ला हे ह्या वेळार हाजीर आशिल्ले.
वंदे भारत को जम्मू से स्टार्ट करेंगे, जो माननीय प्रधानमंत्री जी ने 1 साल पहले कटरा से स्टार्ट की थी. कटरा से श्रीनगर सर्विस थी, आज उसको जम्मू से श्रीनगर करेंगे. इसमें 8 कोच थे पहले और उसको एक्सटेंड करके 20 कोच की ट्रेन बनाई गई है.
भारत खंयच्याय परिस्थितीत आतंकवाद सोसचो ना असो संदेश ऑपरेशन सिंदूर मोहिमेत संसाराक दिला अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी म्हळां. नवी दिल्लीत जाल्ल्या राष्ट्रीय सुरक्षा शिखर सभेत ते उलयताले. भारत आतां त्या पोरण्या मानसिकतेतलो देश उरूंक ना जंय आमच्या मातयेचेर आतंकवादी हल्ले जातात आनी आमी फकत राजकीय विधानां करतले, अशें श्री सिंग हांणी सांगलें. आतंकवाद आनी ताचे प्रयोजक हांच्या मदीं कसलोच भेद करचे ना ह्या धोरणाचो तांणी पुनरुच्चार केला. पाकिस्तान हे आंतरराष्ट्रीय आतंकवादाचे केंद्र आणि भारत हे माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र असे त्यांनी मुखार म्हणा.
मिलिट्री इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स ने भी समय समय पर यह साबित किया है कि वह केवल शांति काल की जरूरतों के लिए नहीं, युद्ध काल की तेज आपूर्ति के लिए भी वह तैयार है. हालांकि उस बीच हमें न्यूक्लियर हमले तक की धमकी दी गई, लेकिन हम उस ब्लफ में नहीं आए. हमने उन धमकियों को नकारते हुए, कोई तवज्जह न देते हुए वही किया जो करना था, जो राष्ट्रहित में जरूरी था, और यही है न्यू वर्ल्ड ऑर्डर, यानी नई दुनिया का नया भारत.
ऑनलायन गेमींग प्रोत्साहन आनी नियमन नियम 2026 आयज लागू जाले. भारतातल्या नेटान वाढपी ऑनलायन गेमींग क्षेत्राचेर नियंत्रण दवरपाचे म्हत्वाचे पावल थारला. उद्देगात नवनिर्माण आनी वाढ वाडोवपा वांगडाच वापरप्यांची सुरक्षितताय सुनिश्चित करपाचो हेतू आशिल्ल्या ऑनलायन खेळांचो प्रचार आनी नियमन कायदो 2025 तरतुदींक नेम कार्यान्वीत करतात. नव्या नेमा प्रमाण ऑनलायन पैशांच्या खेळांचेर पुराय बंदी घाल्या. तातून संद, कुशळटाय वा दोनूय आधारित खेळांचो आसपाव आसा. तशेंच अशा प्लॅटफॉर्मांक जोडिल्ल्या तांच्या जायरात आनी अर्थीक वेव्हाराचेर बंदी घाल्या. उल्लंघन केल्यार बंदखण आनी दंडासयत खर ख्यास्त जावंक शकता अशें तातूंत म्हळां. यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
संसारभरातल्या कामगारांच्या योगदानाचो भोवमान करपा खातीर आयज आंतरराष्ट्रीय कामगार दीस मनयतात. ताका मे दीस अशें म्हणटात. संसारभर अर्थीक आनी समाजीक हक्क मेळोवपा खातीर कामगारांक मान दिवप हो ह्या दिसाचो हेत आसा. 1886 वर्सा अमेरिकेत दिसपट्ट्या 8 वरां काम करपाची मागणी करपी मजुरांचें व्हड निदर्शन जालें आनी ते शिकागोत भायर सरले आनी जायत्या जाणांक दुखापत जाली. हे घडणुकेक द हेमार्केट अफेर अशें म्हणपाक लागले आनी तातूंतल्यान आंतरराष्ट्रीय कामगार दिसाची सुरवात जाली. 1889 युरोपांतले बरेचशे समाजवादी पक्ष एकठांय येवन 1 मे हो दीस आंतरराष्ट्रीय कामगार दीस म्हूण मनोवपाचें थारायलें. तेन्ना सावन दर वर्सा एकाच दिसा हो खाशेलो दीस मनयतात. आयज बुद्ध पौर्णिमा मनयतात. आयचो दीस हो गौतम बुद्ध हांचो जल्म जाल्लो दीसच न्हय तर बिहारांतल्या बोधगया हांगा तांणी महाबोधी झाडापोंदा निर्वाण मेळयल्लो दीस. संसारभर बौद्ध आणि हिंदू लोक हो दीस मनयतात. भारत, नेपाळ, भूतान, ब्रह्मदेश, थायलंड, तिबेट, कोरिया, व्हिएतनाम, मंगोलिया, कंबोडिया, सिंगापूर, इंडोनेशिया, श्रीलंका ह्या देशांनी हो एक व्हड उत्सव. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी बुद्ध पौर्णिमे निमतान नागरिकांक परबीं दिल्या. हो पवित्र दीस भगवान बुद्ध हांचे धर्तरेचेर आगमन, बोध आनी महापरिनिर्वाण ह्यो योगरुपीत घडणुको थारतात अशें राष्ट्रपती मुर्मू हांणी आपल्या संदेशांत म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी आयज बुद्ध पौर्णिमे निमतान देशांतल्या नागरिकांक परबीं दिली. भगवान बुद्धाचे आदर्श साकार करपा कडेन सरकारची बांदिलकाय आसा अशें प्रधानमंत्र्यांनी सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत म्हळां. भगवान बुद्धाच्या विचारांक लागून समाजात आनंदाची आनी एकठांय येवपाची भावना खोलायेन वाडटली अशी आस्त तांणी उक्तायली. सत्य, अहिंसा आनी करुणेचो मार्ग चलतना मनीस जातीच्या कल्याणा खातीर अविरत यत्न करपाची प्रेरणा भगवान बुद्धाचे जिवीत आमकां प्रेरीत करता अशें केंद्रीय घरमंत्र्यांनी सांगलें. केंद्रीय घरमंत्री अमित शहा आयज लेहातल्या शोगलामसर हांगाच्या जिवोत्साल फोर्टांक हांगा बुद्धाच्या पवित्र अवशेशांचें प्रदर्शन आनी 2569 बुद्ध पौर्णिमा उत्सवाचें उक्तावण करतले. तशेंच मंत्री शाह ले हांगाच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ बौद्ध स्टडीज हांगासर दिसाक 10,000 लिटर क्षमताय आशिल्ल्या दुग्ध प्रकल्पाचो बुन्यादी फातर घालतले. युनिफायड पेमेंट्स इंटरफेस म्हळ्यार UPI संवसारांतले सगळ्यांत व्हडले रियल टायम पेमेंट माची म्हूण उदेला. सुरू जातकच 1 दशका उपरांत UPI नव्या डिजिटल प्रयोगांतल्यान संवसारांतल्या सगळ्यांत व्हडल्या रियल टायम फारीकणी प्लॅटफॉर्मांत रुपांतरीत जाला. ही आसा एक कळोवणी आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी. खबरां वाचक तशेंच अणकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर आसप गरजेचें. पिराय 21 ते 50 वर्सां मजगतीं आसची. अर्ज करपाची निमणी तारीख 17 मे आसा. कोंकणी भाशेचें गिन्यान तशेंच इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश अणकार करपाचें कसब आसचें. प्रसारणा खातीर आवाज योग्य आसपाक जाय. इत्सूक उमेदवारांनी आपलो अर्ज हेड ऑफ RNU आकाशवाणी पणजी आल्तिनो पणजी गोवा 403001 हांगा सादर करचो. अधिक म्हायती खातीर 7020672710 ह्या क्रमांकाचेर वा RNUPanji@gmail.com ह्या ईमेलाचेर संपर्क करचो. भारतीय हवामान खात्यान आयज अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आनी त्रिपुरा, हिमालयात अस्तंत बंगाल आनी सिक्कीमात कांय सुवातांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. क्रिकेटात काल राती अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमात गुजरात टायटन्सान रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूक 4 विकेटींनी हारयलो. आतां परतून एक फावट काय मुखेल खबरो. काल नवी दिल्लीत जाल्ल्या 11व्या मिशन मुखेल्यांच्या परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मार्गदर्शन केलें. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी काल जम्मू तवी रेल्वे स्टेशनावयल्यान विस्तारीत श्रीनगर जम्मू वंदे भारत एक्सप्रेस सेवेचो बावटो दाखोवन शुभारंभ केलो. ऑनलायन गेमींग प्रोत्साहन आनी नियमन नियम 2026 आयज लागू जालो. आज बुद्ध पौर्णिमा मनयतात. संसारभरातल्या कामगारांच्या योगदानाचो भोवमान करपा खातीर आज आंतरराष्ट्रीय कामगार दीस मनयतात. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमका ऐकूंक मेळटले आज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.